विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉ पराग काळकर यांनी वाजपेयी यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. नाताळचा सण आज पुण्यात सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे. शहरातले विविध चर्च आणि प्रार्थनागृहांमध्ये काल रात्री प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आणि विशेष प्रार्थना झाली. नाताळनिमित्त पुण्यातला कॅम्प परिसर गर्दीनं खुलून गेला आहे. शहरातल्या सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसारमाध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या जाहिराती आणि पेड न्यूज सारख्या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचं काम ही समिती करेल अशी माहिती निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पुणे महापालिकेनं अनधिकृत जाहिरात फलकांसाठी आता 10,000 रुपये दंड आणि निष्कासन शुल्क 2,00,000 रुपयांपर्यंत वाढवलं आहे. याआधी अनधिकृत फलकांसाठी 1,000 रुपये दंड करण्यात येत होता आणि निष्कासन शुल्क 50,000 रुपये घेतलं जात होतं. येत्या 1 जानेवारी रोजी मौजे पेरणे इथं होणाऱ्या 209 कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याला जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहावं असं आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन समन्वय समितीच्या वतीनं अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलं आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभाला भेट देण्याच्या घटनेला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनेचं शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे असंही डंबाळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान 1 जानेवारी रोजी शौर्य दिनी या परिसरात कुठलाही राजकीय किंवा धार्मिक सभा घेता येणार नाही. या दिवशी कोरेगाव भीमा इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. सोशल मीडियावर देखील पोलिसांचं बारकाईनं लक्ष असेल असं शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी म्हटलं आहे. पाण्याचं संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे असं मत माजी रेल्वेमंत्री डॉ सुरेश प्रभू यांनी काल पुण्यामध्ये व्यक्त केलं. महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा जलमित्र पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ अजित पटनाईक यांना काल प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांना यावेळी लक्षवेधी सन्मान प्रदान करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केली. यंदाचा राज्यस्तरीय वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. ऊस उत्पादनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरासंदर्भात पुढील वर्षापासून स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार आहेत असं कडू पाटील यांनी सांगितलं. संस्थेची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी होणार आहे. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. राज्यात जवळपास वर्षभरापासून क्षयरोग तपासणी मोहीम सुरू असूनही आतापर्यंत फक्त 53% लोकसंख्येचीच तपासणी झाल्यानं केंद्र सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. दिवसाच्या 3 पाळ्यांमध्ये काम करून ही तपासणी मोहीम पूर्ण करा असे निर्देश केंद्रानं राज्य सरकारला दिले आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय महाराष्ट्र बँक कर्मचारी महासंघाचं 9वं अखिल भारतीय अधिवेशन पुण्यामध्ये होणार आहे. येत्या शनिवार आणि रविवारी शिवाजीनगर इथल्या दादासाहेब दरोडे सभागृहामध्ये हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या निमित्तानं दिला जाणारा दुसरा कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार यंदा सुचेता दलाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. 1,00,000 रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय यांच्यातर्फे पुण्यामध्ये मुलींच्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत 5 राज्यातले सुमारे 51 विद्यापीठ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पुण्यातल्या विविध हॉकी मैदानांवर उद्यापासून 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. पुणे आणि परिसरात आज 9.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उद्या किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.